तुला पुन्हा पुन्हा फोन करतोयस जर तुला माहिती
की सर्व काय आधीच संपलंय.
सानिका माझं ऐक, मला माहिती आहे मी चुकलो यार, मला नाही संभाळता आला हा बॅलन्स रिलेशनशिप आणि या कामामध्ये, मला प्लीज एक चान्स दे.
नाही मी नाही देऊ शकत, ते सर्व सहन करण्याची हिंमत नाही आता माझ्यात.
मी परत अशी चूक करणार नाही, मला तू एक चान्स दे, मला प्लीज समजून घे.
नाही यार आधी
हे बघ, मला तुझ्या लाईफ मधला एक दिवस दे हा, मी प्रूव्ह करेल की मी बदललोय, एक दिवस, फक्त एक दिवस. सानिका प्लीज प्लीज.
ठीक आहे आपण भेटूयात उद्या.
थँक्स.
प्रेमाचा तुफान कळदा मंदी फुटला माझ्या फिरतीचा बांध, उठला प्रेमाचा तुफान कळदा मंदी फुटला माझ्या फिरतीचा बांध. तुझ्या काळजात मी घरतणार हाय, तुझ्या हृदयात नाव माझं कोरणार हाय. काळजात मी घरतणार हाय, तुझ्या हृदयात नाव माझं कोरणार हाय. लावून लाली जरीची साडी नेसून तू येशील काय, लावून लाली जरीची साडी नेसून तू येशील काय. माझ्या हृदयाची तू हूर परी सांग माझी तू होशील काय, माझ्या हृदयाची तू हूर परी सांग लगीन तू करशील काय, माझ्या हृदयाची तू हूर परी सांग माझी तू होशील काय. चाल पोरी खाऊ नको भाव पोरी, नजर माझ्याशी चोरू नको. नार तू नखऱ्याची दिलाची राणी, माझ्या प्रेमाला नाही तू बोलू नको. फेसबुकचा माझ्या मोबाईलचा तुझ्या नावानं पासवर्ड हाय, फेसबुकचा माझ्या मोबाईलचा तुझ्या नावानं पासवर्ड हाय. माझ्या हृदयाची तू दूर परी सांग माझी तू होशील काय, माझ्या हृदयाची तू दूर परी सांग लगीन तू करशील काय.
मला ना तू लाईफ टाईम हवी होतीस, पण काय करणार, नशीब आपल्या हातात नसतं आणि माझी वेळ संपली. मला हा एक दिवस तुझ्यासोबत हवाच होता. तुझ्या रुसलेल्या चेहऱ्यावर ती क्यूटशी स्माईल परत आणायची होती ना, आणि माझी ही इच्छा माझी शेवटची इच्छा ठरली. पण या जगात नसतानाही हा पूर्ण दिवस मी तुझ्यासोबत जगू शकलो ही माझ्या प्रेमाची ताकद. हा आणि मित्रांनो, तुम्ही जर कुणावर प्रेम करत असाल ना तर लगेच बोलून टाका, कारण जे माझ्यासोबत झालं ना ते कोणासोबतच झालं नाही पाहिजे, आणि तिच्यावरचं माझं प्रेम नेहमी असंच राहणार आणि ती पण माझीच राहणार. माझी नाही, माझी नाही, फक्त माझी हूरपरी.